फोटो की काहे जरूरत है, सिर्फ बुक का कवर देख के ही बहुतों के पसीने छूट जाते हैं। मैथ्स के बारे में बात कर रही हूँ मैं।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वरती महक सोबत गप्पा तुमच्या सुरू आहेत। आणि हे कुणी जरी म्हणलंय ना ते अगदी करेक्ट म्हटलेलं आहे, म्हणजे जर का आयुष्यात फक्त एकच तास जगायचा उरला असेल ना, तर तो जो एक तास आहे मी गणिताच्या तासामध्ये घालवेन म्हणे, कारण की गणिताचा तास असा असतो जो कधी संपता संपतच नाही। आणि हे अगदी खरं आहे, म्हणजे मॅथ्स हा जो विषय आहे कितीतरी लोकांना हा मॅथ्स विषय अवघडच जातो। अच्छा, मॅथ्स तुला आवडतच नाही आधीपासून?
आवडतच नाही,
मॅथ्सचा 36 आकडा
आहे। त्याला सपोर्टिंग रोल म्हणून आजपर्यंत पाहिलेलं आहे।
ओके ओके, म्हणजे तो असा कसा बसा पास व्हायचा विषय?
बाकी आउट ऑफ रेंज मध्ये म्हणजे दुसरे जे थेरॉटिकल विषय असतात त्याच्यावर मी भर दिला।
अच्छा, हिंदी मराठी इंग्लिश इतिहास भूगोल म्हणा। अच्छा अच्छा,
सूत्र वगैरे लक्षात ठेवण्यासारखं असं बाको बाका सुटी वगैरे असतात, त्यानुसार थोडं लक्षात ठेवायचं।
अच्छा,
आणि जे मेन आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतात त्या दिवशी त्याची तयारी करायची, त्याच गोष्टी।
अच्छा, लाईफ मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुला येतात का? म्हणजे काय कोडे असतील तुझे सुटतात का आयुष्यातले?
काही प्रमाणात सुटतात, अनुभवाच्या आधारावर काही आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला भेटते।
ओके, कुठले कोडे आहेत असे जे अजून सुटले नाहीयेत?
अजून बरेच कोडे नाही मॅडम, जे लाईफ सेटलमेंट होण्यासाठी नोकरीसाठी वगैरे असतील।
बरेचसे कोडे असे असतात जे आपल्या आयुष्यात सुटलेले नसतात। तुमच्या आयुष्यात असे कुठले कोडे आहेत जे सुटलेलेच नाहीयेत? मुर्गी पहले आई या फिर अंडा, इसके मामले में भी आप सोच सकते हो कि क्या है इसका आंसर। जल्दी से बताइए, ऐसा कौन सा पजल है आपके लाइफ का जो अभी तक सॉल्व नहीं हुआ है? 9607007935 माझा नंबर आहे, पटकन डायल करून सांगा। आय नो मॅथ्सची तुम्हाला सुद्धा भीती वाटत असेलच, आणि नसेल वाटत तर ते प्रूव्ह करा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें हमारी जारी है, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।